पहिला इतिहास अध्याय 15। दाविदाने दाविदपुरात आपल्यासाठी महाल बांधिले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकिला। दाविदाने सांगितले की लेव्यांवाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये, कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यास परमेश्वराने निवडिले आहे। परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्यावा म्हणून दाविदाने सर्व इस्रायलास यरुश्लेमेत एकवट केले। त्याप्रमाणेच दाविदाने अहरोनाचे वंशज व लेवी यास एकवट केले। कहाथी वंशातला प्रमुख उरियल व त्याचे भाऊबंद 120, मरारीच्या वंशजातला मुख्य असाया व त्याचे भाऊबंद 220, गर्शोमाच्या वंशजातला मुख्य योएल व त्याचे भाऊबंद 130, अलीसाफानाच्या वंशजातला मुख्य शमाया व त्याचे भाऊबंद 200, हेब्रोनाच्या वंशजातला मुख्य अलियल व त्याचे भाऊबंद 80, उज्जीएलाच्या वंशजातला मुख्य अम्मीनादाब व त्याचे भाऊबंद 112। दाविदाने सादोक, अब्याथार याजक, उरियल, असाया, योएल, शमाए, अलियल व अम्मीनादाब या लेव्यास बोलावून आणून सांगितले की तुम्ही लेव्यांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष आहात, तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा, मग इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा। पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही आणि आपण आपला देव परमेश्वर यास विधीप्रमाणे भजलो नाही, म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला। यावरून याजक व लेवी हे इस्रायलाचा देव परमेश्वर याचा कोष घेऊन जाण्यासाठी शुचिर्भूत झाले। मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून आज्ञा केली होती तिला अनुसरून लेव्यांनी त्या कोशास लाविलेल्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन कोश वाहिला। दाविदाने लेव्यांच्या प्रमुखास आज्ञा केली की सतार, वीणा व झांझा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्चस्वरे गायन करीतील असे तुमच्या भाऊबंदातले गायक नेमा। तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारी वंशज यांच्यातला एथान बिन कुशाया यास नेमिले आणि त्यांचे भाऊबंद जखऱ्या बेन यजीएल शमीरामोत यहीएल उन्नी अलियाब बनाया मासेया मत्तिथ्या अलिफलेह मिकनेया ओबेद अदोम व इएल हे जे द्वारपाळ होते त्यास दुय्यम दर्जाचे नेमिले। हेमान आसाफ व एथान या गवयास पितळेच्या झांजा वाजवून गजर करावयास नेमिले आणि जखऱ्या अजीएल शमीरामोत यहीएल उन्नी अलियाब मासेया व बनाया यास आलामोत या रागावर सारंगी वाजवावयास नेमिले आणि मत्तिथ्या अलिफलेह मिकनेया ओबेद अदोम इएल व अजजा यास शमिनित सुरावर वीणा वाजवावयास नेमिले। कनन्या लेव्यांचा मुख्य गायक होता, तो राग रागिणींची तालीम देत असे कारण त्या कामी तो निपुण होता। बरेख्या व एलकाना हे कोशाचे द्वारपाळ होत। शबन्या योशाफाट नथानेल अमासय जखऱ्या बनाया व अलियेजर हे याजक देवांच्या कोशांपुढे करणे वाजवीत। ओबेद अदोम व यहिया हे कोशाचे द्वारपाळ होते। दाविद इस्रायलाचे वडीलजन व सहस्त्रपती हे सर्व एकत्र होऊन परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद अदोम याच्या घरून मोठ्या उत्साहाने घेऊन येण्यासाठी तिकडे गेले। देवाने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून न्यावयास लेव्यास सहाय्य केले तेव्हा त्यांनी 7 बैल व 7 मेंढे यांचा यज्ञ केला। दावीद, कराराचा कोष वाहणारे सर्व लेवी, गायक व मुख्य गायक कनन्या या सर्वांनी तलम सणाचे झगे परिधान केले होते. दाविदाने तागाचे एफोद घातले होते. या प्रकारे सगळ्या इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोष जय जयकार करीत रणशिंग, कर्णा व झांजा वाजवीत आणि सतार व वीणा यांचा नाद काढीत समारंभाने वर आणिला. परमेश्वराच्या कराराचा कोष दाविदपुरात येत असता शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून डोकावून दाविद राजा नाचत व बागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.